भाग 32 परीक्षा मत्ते 6:26 पहिला तिमोथी 6:6-10 पहिला क्रांती 10:13-14 सैतान नेहमी परमेश्वराच्या मुलाची परीक्षा घेण्याची प्रयत्न करतात. त्याला वाटते की येसूच्या मागे गेले नाही. म्हणजे सैतान विश्वासू लोकांना रुपये, पैसा, कपडे, तंबाखू, दारू, वाईट गोष्टीच्या द्वारे पापामध्ये पाडत असतो. तो आपल्याला विश्वास दाखवितो की या सगळ्या चैनीच्या वस्तू आम्हाला सुख देते. पण सैतान खोटे बोलतो. तो आपल्याला धोका देतो. त्याला वाटते की परमेश्वराच्या उलट आपण काय केलं पाहिजे. आपण परमेश्वराला मदत मागा की आपण परीक्षेत पडलो नाही पाहिजे. परंतु प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मागे चला.